बुरा न मानो होली है असं म्हणत चेहऱ्यावरती रंग चोपणार उद्या आणि तो छान चेहरा मस्त कॅनव्हास सारखा दिसेल मग दिवसभर. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ है आणि आज होळी आहे. होलिका दहनाची सगळी तयारी झाली असेल, स्वीट्स वगैरे झाले असतील, अंधार पडला की लगेचच लगेचच होलिका दहन सुरू होणार. म्हणजे आज कसं आहे ना, आजच्या दिवशी सगळ्या ज्या वाईट गोष्टी असतात ना त्याचं दहन करतो आपण आणि इथपासून पुढे सगळ्या छान छान गोष्टींची सुरुवात करतो. म्हणजे मागे जे काही झालं गेलं ते सगळं विसरून आज नवीन सुरुवात करायची असते, नाही का? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे होळीची प्रथा काय आहे, ते सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. आपण दरवर्षी सेलिब्रेट सुद्धा करतो. आज होलिका दहन झाल्यानंतर रंग लावायला सुद्धा सुरुवात होईल आणि ती सकाळी उद्या तर अशी जोरदार होईल. पण यावेळी जेव्हा रंग लावायची वेळ येईल ना तेव्हा तुमच्या मनामध्ये असं कोण आहे ज्याला तुम्हाला रंग लावायला आवडेल? म्हणजे असे कोण व्यक्ती आहे ज्याला तुम्हाला असे छान छान रंग लावायची इच्छा आहे? ती कोणीतरी कधी स्पेशल व्यक्ती असते ना की असं वाटतं की यार या व्यक्तीला ना आपल्याला असं रंग लावता आला तर किती भारी होईल ना, किती छान असा तो पिक्चरमध्ये दिसतो तसा रोमॅन्टिक सीन होईल, अमिताभ बच्चन आणि रेखा या दोघांसारखं तो छान सीन वगैरे असेल असं वाटतं मनामध्ये. म्हणजे कुठेतरी आपण असे फिल्मी होऊन जातो आणि आपल्या डोळ्यासमोर ती अख्खा सीन उभा राहतो. तसं या होळीला तुम्हाला कुणाला रंग लावण्याची इच्छा आहे ते सांगा मला, पटकन डायल करा 9607007935. आपको किसको कलर करने की इच्छा है इस होली पर बताइए 9607007935 वर. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.